नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भगवान गौतम बुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार देशाच्या विकासाचा मार्ग अभूतपूर्व आणि सकारात्मक बदल घडवणारा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवसानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाली भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे भगवान बुद्धांच्या वारशाप्रती आदर व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून महिन्यात NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने घेतलेल्या UGC NET 2024 परीक्षेचा निकाल उद्या 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. राष्ट्रीय चाचणी संस्थेने समाज माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे. रेल्वे आरक्षणाची मर्यादा 120 दिवसांवरून आता 60 दिवस होणार आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी 60 दिवस आधी तिकीट आरक्षित करता येईल. येत्या 1 नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे बोर्डानं कळवलं आहे. हरित ऊर्जा हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या धोरणाचा महत्वाचा घटक असल्याचं राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज जागतिक व्यापार केंद्राच्या मुंबई विभागाने आयोजित केलेल्या जागतिक व्यापार प्रदर्शनात बोलत होते. फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये होणाऱ्या 12वी तसंच 10वीच्या लेखी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध झालेलं नाही असं स्पष्टीकरण मंडळाच्या अधिकृत सूत्रांनी दिलं आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत समाज माध्यमावरची माहिती चुकीची असून ती ग्राह्य धरण्यात येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 494 अंकांनी घसरून 81,006 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 221 अंकांची घसरण नोंदवत 24,749 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.